ज्ञान घेऊन यशवंत वा जावे पुढे पुढे जावे पुढे पुढे
ज्ञान विज्ञान विमुक्तीचे जडूया चौघडे जडूया चौघडे
ज्ञान घेऊन यशवंत वा जावे पुढे पुढे ज्ञान विज्ञान विमुक्तीचे जडूया चौघडे शिक्षण क्षेत्रातील लौकिक डी वाय पाटील विद्यापीठ डी वाय पाटील विद्यापीठ ज्ञानादीनं जग सर्व
उच्च शिक्षण हाची ध्यास दिवाजींचा झाला श्वास
मार्गदर्शन आशीर्वाद
दादांची लाभली सा
समाज सेवा लोक जागृती नांदे नित्य मना डी वाय पाटील विद्यापीठ ज्ञानादीनं जग सर्वम डी वाय पाटील विद्यापीठ ज्ञानादीनं जग सर्वम
शिक्षण क्षेत्रातील हे पाऊल
नवेच पाऊल नवीच चाहूल
ज्ञान सेवा आणि संशोधन यासाठी वेचेले तन मन
सर्वत्र पोहोचण्या वैद्यक सेवा घडली हो पायपी डी वाय पाटील विद्यापीठ ज्ञानादीनं जग सर्वम डी वाय पाटील विद्यापीठ ज्ञानादीनं जग सर्वम
शिक्षण तत्व शिक्षण
सुयोग्य होते नीति शिक्षण
आरोग्य ही खरी धन संपदा मनी बांधली गा डी वाय पाटील विद्यापीठ ज्ञानादीनं जग सर्वम डी वाय पाटील विद्यापीठ ज्ञानादीनं जग सर्वम
पद स पद स पद स पद स ध म प पद रे रे पद रे रे पद रे रे पद रे रे
ज्ञान सेवा विकसित केली
ही शून्यातून विश्व निर्मिती
ज्ञानार्जनातून घडते सेवा मूल्य तत्व नीती हा ठेवा
ज्यासाठी पाऊल उडती हिचा दा वैवा डी वाय पाटील विद्यापीठ ज्ञानादीनं जग सर्वम डी वाय पाटील विद्यापीठ ज्ञानादीनं जग सर्वम डी वाय पाटील विद्यापीठ ज्ञानादीनं जग सर्वम